आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत सुरू. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपाच्या ऋतू तावडे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांचे अर्ज दाखल. भारत अमेरिका अंतरिम व्यापार कराराचं सर्व स्तरातून स्वागत. प्रधानमंत्री 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी मलेशियात पोहोचले. आणि गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत 7 नक्षली ठार. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत सुरू आहे. रायगडमध्ये आज 11:30 पर्यंत 27.5% मतदान झालं. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी 42 ठिकाणी 8 पंचायत समितीसाठी 83 ठिकाणी मतदान होत आहे. यात 1,359 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. कुडाळमध्ये पावशी इथं नारळाच्या करवंट्या, माडाची झावळं आणि बांबूपासून पर्यावरणपूरक सखी मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22% तर सांगलीत 20% मतदान झालं. पुणे जिल्ह्यात पहिल्या 2 तासात सरासरी 7.74% मतदान नोंदवलं गेलं. भोर तालुक्यात सर्वाधिक 8.79%, मावळ 8.63%, आंबेगाव 8.56%, बारामतीमध्ये 6.52% मतदान नोंदवलं गेलं. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी आणि 8 तालुक्यातल्या 8 पंचायत समित्यांसाठी आज 1,308 मतदान केंद्रांवर सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 11:30 वाजेपर्यंत 22% मतदानाची नोंद झाली आहे. शेकापूर इथं आपलं धाराशिव हरित धाराशिव या संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक तसंच वृक्ष लागवडीचा आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारं मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे. तर सांजा इथं संपूर्ण महिला कर्मचारी असलेलं पिंक मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. तालुक्यातल्या 4 मतदान केंद्रांवर अभिरूप मतदानाच्या वेळी मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्रात तांत्रिक दोष आढळल्यानं ही यंत्र तात्काळ बदलण्यात आली. सोलापूरमध्ये 68 जिल्हा परिषद गटासाठी आणि 136 पंचायत समित्यांसाठी 11:30 वाजेपर्यंत 19% मतदान झालं होतं. राज्यात विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात मान्यवरांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या काटेवाडी इथं मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या या महत्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात भरणेवाडी इथं तर मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यातल्या शिरूर ताजबंद इथं मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वरवडे इथं मतदान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी बारामती इथं मतदान केलं. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजनी इथं, आमदार अभिमन्यू पवार यांनी कासार शिरशी इथं, आमदार संजय बनसोडे यांनी मलकापूर इथं मतदान केलं. आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी बाभळगाव इथं मतदानाचा हक्क बजावला. खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातल्या पद्माळे गावात तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावडा इथं मतदानाचा हक्क बजावला. सहकारातून समृद्धी हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्षमतेनं सहकार क्षेत्रात काम करावं असं आवाहन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते आज पुण्यात वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेत कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 31व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रातल्या विश्वविद्यालयाचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
देश में पहली बार सहकारिता क्षेत्र के लिए नया विश्वविद्यालय की स्थापना हुई गुजरात के इरमा के प्रीमाइसेस में. ये नया हमारा विश्वविद्यालय अभी शुरू हो गया और वर्ष 2025 के अप्रैल में संसद के दोनों सदनों में त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक पास हुआ और सहकारी क्षेत्र में पहला विश्वविद्यालय की स्थापना हुई. ये बहुत ही ऐतिहासिक और क्रांतिकारी निर्णय था जो हमारे प्रधानमंत्री जी और अमित भाई के नेतृत्व में हुआ.
विद्यार्थ्यांनी सहकारी संस्थांमध्ये व्यावसायिकता आणि आधुनिक व्यवस्थापन कौशल्य आणली पाहिजेत असं मोहोळ म्हणाले. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी तसंच कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पार्टीनं ऋतू तावडे यांचं नाव आज जाहीर केलं तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेनं संजय घाडी यांचं नाव जाहीर केलं आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ऋतू तावडे यांच्या तर शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांच्या उमेदवारीची घोषणा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज सकाळी केली. शिवसेनेचे संजय घाडी 15 महिने उपमहापौर म्हणून काम करतील. शिवसेना आपल्या 4 नगरसेवकांना उपमहापौर पदाचा कार्यकाळ विभागून देणार आहे असं शिवसेना सचिव संजय मोरे यांनी यावेळी दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीला अधिक जागा असल्यानं या उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप दिल्याबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि व्यापारी संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यासाठी आज क्वालालंपूरमध्ये पोहोचले. मलेशियाचे प्रधानमंत्री अन्वर इब्राहिम यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात भारत आणि मलेशिया त्यांच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला अधिक दृढ करण्यासह द्विपक्षीय संबंधांचा सर्वंकष आढावा घेतील. प्रधानमंत्री तिथल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधतील. दोन्ही देशांमधील जनतेच्या मजबूत संबंधांचं प्रतीक म्हणून क्वालालंपूरमध्ये सेलामत दातांग मोतीजी हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी सरकारनं सुरू केलेल्या अभियानामुळे नक्षलग्रस्त भागातलं भीतीचं वातावरण संपलं असून विकासाची नवी पहाट उजाडली असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं बस्तर पंडुम उत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या.
4 दशकों तक ये क्षेत्र माओवादी से ग्रस्त रहा था. इस कारण यहाँ के निवासियों ने अनेक कष्ट झेले. सबसे ज्यादा नुकसान यहाँ के युवाओं, आदिवासियों और दलित भाई बहनों को हुआ है. भारत सरकार की माओवादी आतंक निर्णायक कार्रवाई और परिणाम स्वरूप वर्षों से व्याप्त असुरक्षा, भय और अविश्वास का वातावरण अब समाप्त हो रहा है.
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 7 नक्षली मारले गेले असून या भागात आता केवळ 7 नक्षली शिल्लक राहिल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. या परिसरात 3 दिवस शोध मोहीम सुरू होती. यावेळी सुरक्षा दलांबरोबर नक्षलींची चकमक झाली. यात नक्षलींच्या कंपनी क्रमांक 10 प्रमुख प्रभाकर आणि कंपनी क्रमांक 5 कमांडर पागू मोड्याम यांच्यासह 7 जण मारले गेले. या 7 जणांवर मिळून 200 गुन्हे दाखल होते तसंच 71 लाख रुपयांचं बक्षीस होतं. 31 मार्चपर्यंत गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होईल असा विश्वास निलोत्पल यांनी व्यक्त केला आहे. शिल्लक राहिलेल्या नक्षलींपैकी 2 जण गडचिरोलीमध्ये असून 5 जण छत्तीसगड राज्यात वास्तव्याला असल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. आजच्या पहिल्या सामन्यात कोलंबो इथं पाकिस्ताननं नेदरलँड्सवर 3 गडी राखून विजय मिळवला. आजचा दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात कोलकाता इथं होत आहे. तिसऱ्या सामन्यात भारत आणि अमेरिका आमनेसामने असतील. हा सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. बीसीसीआय अर्थात भारत क्रिकेट नियामक मंडळानं 19 वर्षांखालील भारतीय पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाला 7.5 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. काल हरारे इथल्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या आयसीसी 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून 6व्यांदा विश्वचषक विजेतेपद पटकावलं. मुंबई अहमदाबाद मार्गावर तलासरी इथं पालघर पोलिसांनी औषधांच्या ट्रकमधून होणारी दारूची वाहतूक पकडली. तलासरीजवळ औषधं घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी थांबवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत सुरू. मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपाच्या ऋतू तावडे आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे संजय घाडी यांचे अर्ज दाखल. भारत अमेरिका अंतरिम व्यापार कराराचं सर्व स्तरातून स्वागत. प्रधानमंत्री 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी मलेशियात पोहोचले. आणि गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत 7 नक्षली ठार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.